भाग एक जगाची निर्मिती उत्पत्ती एक एक ते पाच स्तोत्र संहिता 92 जगाची निर्मिती होण्याच्या आधी फक्त देवच परमेश्वर होता. देवानी आकाशाला आणि पृथ्वीला उत्पन्न केले. पृथ्वीचा आकार विरित म्हणजे शून्य होते, म्हणून देवाने पृथ्वीला बनविले आणि देवाने प्रकाशू असे बोलिले व प्रकाश झाला. त्यांनी सूर्यचंद्र व ताऱ्यांनी बनवले. देव चांगला आहे आणि तो सगळ्या गोष्टीवर राज्य करतो.